स्तोत्र संहिता अध्याय 119. ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात, ते आशीर्वादित आहेत. जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात, ते आशीर्वादित आहेत. ते चुकीचे करीत नाहीत, ते त्याच्या मार्गात चालतात. तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत. मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझी मागणी आहे. मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन तेव्हा मी कधीही लाजणार नाही. मी जेव्हा तुझे न्याय निर्णय शिकेन तेव्हा मी मनपूर्वक तुला धन्यवाद देईन. मी तुझे नियम पाळीन, मला एकट्याला सोडू नकोस. तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने. मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे. तुझ्या आज्ञापासून मला बहकू देऊ नकोस. मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे. हे परमेश्वरा, तू धन्य आहेस. मला तुझे नियम शिकव. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे सर्व योग्य निर्णय जे तू प्रगट केले ते जाहीर करीन. तुझ्या आज्ञांच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो. मी तुझ्या नियमांचे मनन करीन आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. मी तुझ्या नियमाने आनंदित होईन. मी तुझे वचन विसरणार नाही. आपल्या सेवकावर दया कर, याकरता की मी जिवंत राहावे आणि तुझे वचन पाळावे. माझे डोळे उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीत पडतील. मी या देशात परका आहे. तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपू नकोस. तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव चिरडून गेला आहे. तू गर्विष्ठांना रागवतोस. तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत. माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे. अधिपतीही माझ्याविरुद्ध कट रचतात आणि निंदा करतात. तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो. तुझ्या कराराची आज्ञा मला आनंदही आहे आणि ते माझे सल्लागार आहेत. माझा जीव धुळीत चिटकून आहे. आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तुम्हाला उत्तर दिलेस. तुम्हाला आपले नियम शिकव. मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे, यासाठी की मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे. माझा जीव दुःखाने गळून जातो. आपल्या वचनाने मला उचलून धर. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर. कृपा करून तुझे नियमशास्त्र मला शिकू. मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे. मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. मी तुझ्या कराच्या निर्बंधास चिटकून राहिलो आहे. हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस. मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला शिकव, म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहीन. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन. मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे. माझे मन तुझ्या कराच्या निर्बंधाकडे असू दे आणि अन्याय लाभापासून दूर कर. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुनर्जीवित कर. तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन आपल्या सेवका संबंधाने खरे कर. जे अपमानाचे मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त हो. जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे. तू माझ्या मुखातून सत्यवचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतीक्षा करतो. मी सदैव तुझे नियमशास्त्र सदा सर्व काळ आणि कायम पाळीन. मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत. मी तुझ्या विधिवत आज्ञाबद्दल राजासमोर बोलेन आणि मी लज्जित होणार नाही. मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत. ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत त्याकडे मी आपले हात उंचावीन. मी तुझ्या नियमांचे मनन करीन. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव, कारण तू मला आशा दिली आहेस. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून भरकोटलो नाही. हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो आणि मी आपले समाधान करतो. दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात म्हणून संताप माझा ताबा घेतो. ज्या घरात मी तात्पुरता राहतो तुझे नेम मला माझे गीत झाले आहेत. हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो. हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत. परमेश्वर, माझा वाटा आहे तुझे वचन पाळण्याचा. मी निश्चय केला आहे मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो. तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर. मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले आणि तुझ्या कराराकडे आपली पावले वळविली. मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली आणि मी उशीर केला नाही. दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. मी मध्यरात्री तुझ्या न्याय निर्णयाबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो. तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा मी साथीदार आहे. हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने सर्व पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस. योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, कारण तुझ्या आज्ञेवर माझा विश्वास आहे. पीडित होण्यापूर्वी मी बहोकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे. तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव. गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिकलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन. त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे. मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले, त्यामुळे मी तुझे नियमशास्त्र शिकलो. सोने आणि रुपे यांच्या हजारो तुकड्यापेक्षा मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मौल्यवान आहेत. तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन. तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे. हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहीत आहेत, आणि तुझ्या सत्यतेने मला पिढिले आहे. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर. मला कळवळा दाखव यासाठी की मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे. गर्विष्ठ लज्जित होत, कारण त्यांनी माझी निंदा नालस्ती केली आहे, पण मी तुझ्या विधींचे मनन करीन. तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. मी लज्जित होऊ नये याकरता माझे हृदय आदराने तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे. मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो. मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे. माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत. तू माझे सांत्वन कधी करशील? कारण मी धुरात ठेवलेल्या बुदलीसारखा झालो आहे. तरी मी तुझे नियम विसरलो नाही. तुझ्या सेवकाची किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? जे माझा छळ करतात त्यांचा न्याय तू कधी करशील? गर्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खरून ठेवले आहेत. तुझे नियमशास्त्र झुगारले आहे. तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत. ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत. मला मदत कर. त्यांनी पृथ्वीवर माझा जवळजवळ सर्वनाश केला, पण मी तुझे विधी नाकारले नाहीत. तुझ्या कराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरता की मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहेत. तुझी सत्यता सदा सर्वदा सर्व पिढ्यांपिढ्यासाठी आहे. तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते. त्या सर्व गोष्टी आजपर्यंत तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात. तुझे सर्व जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता. मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे. मी तुझाच आहे, माझा उद्धार कर, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत. दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराच्या निर्बंधांचा शोध घेईन. प्रत्येक गोष्टीला त्यांची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक मर्यादा पलीकडे आहेत. आहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत. दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो. तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे, कारण मी तुझ्या कराच्या निर्बंधांचे मनन करतो. वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. याकरता मी तुझे वचन पाळावे. मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्या बाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकवले आहे. तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत. होय, माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत. तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते. यास तो मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे व ती पक्की केली आहे. मी फार पीडित आहे. हे परमेश्वरा, तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जीवित ठेव. हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर आणि मला तुझे निर्णय शिकव. माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्व काळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योग्य माझ्या मनाला आनंद होतो. तुझे नियम सर्व काळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे. परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते. मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे. वाईट करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर जा, यासाठी की मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. तू आपल्या वचनानुसार मला आधार दे, म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस. मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन. मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन. तुझ्या नियमापासून भकले आहेत त्यांना तू नाकारतोस, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत. पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो, म्हणून मी तुझ्या विधिवत करारावर प्रेम करतो. तुझ्या भीतीने माझे शरीर थरथरते आणि तुझ्या न्याय निर्णयाची भीती वाटते. मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो. माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको. तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस. तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय वचनाची प्रतीक्षा करून माझे डोळे थकले आहेत. तुझ्या सेवकाला कराची विश्वसनीयता दाखव आणि मला तुझे नियम शिकव. मी तुझा सेवक आहे. मला तुझ्या कराच्या निर्बाधांचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे. ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे. खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा 52 कशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. यास तो मी काळजीपूर्वक तुझे सर्व विधी पाळतो आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. तुझे कराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत, म्हणूनच मी ते पाळतो. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते. मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञांची उत्कंठा धरली. तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जसे तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस. तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर. माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको. मनुष्याच्या जात जुलमापासून मला मुक्त कर, याकरता की मी तुझे विधी पाळीन. तू आपला मुख प्रकाश आपल्या सेवकावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. माझ्या डोळ्यातून अश्रूचे प्रवाह खाली वाहतात, कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत. हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस आणि तुझे निर्णय योग्य आहेत. तू आपले निर्बंध न्याय व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत. तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहेत. मी उपक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझ्या विधी विसरत नाही. तुझे न्यायत्व हे सर्व काळ योग्य आहे आणि नियमशास्त्र सत्य आहे. मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञात मला आनंद आहे. तुझ्या कराचे निर्बंध सर्व काळ न्याय आहेत. मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन. मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो. हे परमेश्वरा, मला उत्तर दे. मी तुझे नियम पाळीन. मी तुला हाक मारतो, तू मला तार, आणि मी तुझ्या कराचे नियम पाळीन. मी उजळण्यापूर्वी पहाटेच उठतो आणि मदतीसाठी आरुळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे. तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहारापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तुझ्या कराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक. हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव. जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्त्रापासून फार दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या कराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहीत आहे की ते तू सर्व काळासाठी स्थापिले आहेत. माझे दुःख पहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. दुष्टापासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत. हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे. तू आपल्या निर्णयास अनुसरून मला नवजीवन दे. मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही. विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत. तुझ्या विधींना मी किती प्रिय मानतो ते पहा. हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव. तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे. तुझ्या न्यायपणाचा प्रत्येक निर्णय सर्व काळ आहे. अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत. तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भीतीने कापते. ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो. मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे. मी दिवसातून 7 वेळा तुझ्या न्याय निर्णयासाठी तुझी स्तुती करतो. तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळ नसते. हे परमेश्वरा, मी तुझ्या उद्धाराची वाट पाहत आहे आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत. मी तुझ्या विधिवत आज्ञाप्रमाणे वागलो आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत. मी तुझे निर्बंध आणि तुझे विधिवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येक गोष्ट केली ते स्त्रोत तुला माहीत आहे. हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची अरुळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे. माझी विनंती तुझ्या समोर येव. तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर. तू मला आपले नियम शिकवतोस, म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडू. माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गाव, कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय आहेत. तुझा हात माझे सहाय्य करण्यास सिद्ध असतो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत. हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील. तुझे निर्णय मला मदत करो. मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे. तू आपल्या सेवकाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.